नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी अक्षता बोडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. भारताच्या मेक इन इंडिया प्रवासान एक नवो अध्याय जोडटा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बिरेस्तार सावन जपान आनी चीनाच्या अधिकृत दौऱ्यार वतले. फिजीचे प्रधानमंत्री सिटेनी लिगामामादा राबुका हांणी नवी दिल्लीत युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाच्या प्रमुख मुख्यालयांत भेट दिली. भारत आनी दक्षिण आफ्रिकान शेतीवेल्या संयुक्त कार्यगटाची पाचवी बसका आभासी पद्दतीन केली. आयज देशभरांत गणेश चतुर्थीची परब व्हडा उमेदीन आनी भक्तीभावान मनयतात. आतां पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बिरेस्तार सावन जपान आनी चीनाच्या अधिकृत दौऱ्यार वतले. ह्या म्हयन्याच्या 29 आनी 30 तारखेक जावपी तांच्या दौऱ्यांत प्रधानमंत्री मोदी आपले जपानी समपदस्थ शिगेरू इशिबा हांच्या वांगडा 15व्या भारत जपान वर्सुकी शिखर परिशद सहभागी जातले. चीनात प्रधानमंत्री 31 ऑगस्ट आनी 1 सप्टेंबराक तियानजीन हांगा जावपी शंघाय सहकार्य संघटनेच्या राष्ट्रप्रमुखांच्या 25व्या बसकेन सहभागी जातले. विदेश वेव्हार सचीव विक्रम मिस्री हांणी नवी दिल्लीत मोदींच्या जपान दौऱ्याची माहिती माध्यमांक दिली. तांणी वर्सुकी शिखर सभेक लागून दोनी प्रधानमंत्र्यांक द्विपक्षीय संबंधांचो खोलाय नियाळ घेवपाची संद मेळटली आनी म्हत्वाच्या प्रादेशीक आनी जागतीक मुद्द्यांचेरी विचारांची देवाणघेवाण करतले अशें सांगले.
Narendra Modi is embarking on an official visit to Japan on the evening of 28 August. He will be in Japan on the 29th and the 30th of August for holding the 15th India-Japan annual summit with the Prime Minister of Japan, His Excellency Shigeru Ishiba. This will be a visit that will be fully dedicated to the bilateral agenda between India and Japan.
भारताच्या मेक इन इंडिया प्रवासान एक नवो अध्याय जोडटा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. मेक इन इंडिया आनी मेक फॉर द वर्ल्ड ह्या राष्ट्रीय ध्येयांत आयज म्हत्वाचो दीस अशें तांणी सांगलें. गुजरातांतल्या TDS लिथियम आयन बॅटरी प्लांटांत हायब्रीड बॅटरी इलेक्ट्रोडाचे उत्पादनाचो शुभारंभ केल्या उपरांत तांणी उपस्थितांक उद्देशून उलोवप केलें. हो प्रसंग भारत आनी जपान हांच्या मदल्या इश्टागतीन नवो आयाम जोडटलो अशें प्रधानमंत्र्यांनी सांगलें.
मेक इन इंडिया इस यात्रा में एक नया अध्याय जुड़ रहा है. आज से भारत में बने इलेक्ट्रिक व्हीकल्स 100 देशों को एक्सपोर्ट किए जाएंगे. साथ ही आज हाइब्रिड बैटरी इलेक्ट्रोड मैन्युफैक्चरिंग भी स्टार्ट हो रही है. आज का ये दिन भारत और जापान की फ्रेंडशिप को भी नया आयाम दे रहा है.
भारत आनी जपान हांचे मदल्या वाडट्या भागीदारीचो उल्लेख प्रधानमंत्र्यांनी केलो. 2047 मेरेन भारताच्या आत्मनिर्भर जावपाच्या प्रवासांत जपान एक मुखेल उदरगत भागीदार आशिल्ल्याचे तांणी परत एकदा अधोरेखित केले. भारताकडेन लोकशाहीचे बळगे काम करपी तरणाट्यांची व्हड प्रमाणांत संख्या आनी कुशळ कामगारांची व्हड संख्या आसा अशें तांणी सांगले. भारताच्या दरेका भागीदार देशा खातीर ही एक फायदेशीर परिस्थिती आसा अशें प्रधानमंत्र्यांनी सांगले. मारुती सुजुकी सारकिल्ल्या कंपनी मेक इन इंडियाचे ब्रँड एम्बेसेडर जाल्यात अशें तांणी सांगले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल गुजरातांतल्या हंसलपुरांत मेड इन इंडिया बॅटरी इलेक्ट्रॉनिक वाहनां ई वितारक 5वो बावटो दाखयलो. युरोप जपान सारक्या मुखेल बाजारपेठे सयत 100 वयर देशांनी ही वाहनां निर्यात करतले. फिजीचे प्रधानमंत्री सिटेनी लिगामामादा राबुका हांणी नवी दिल्लीत युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया UIDA मुख्य कार्यालयाक भेट दिली. भेटीवेळार राबुका हांणी UIDAच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आधार आनी डिजिलॉकर उपक्रमामदीं माहिती दिली. तांणी समावेशक डिजिटल प्रशासन सक्षम करून नागरिकांक सक्षम करपी ह्या उपक्रमाची भुमिका अधोरेखित केली. इलेक्ट्रॉनिक्स आनी माहिती तंत्रगिन्यान मंत्रालयाच्या म्हणण्या प्रमाण शिष्टमंडळान आधार नोंदणी प्रक्रियेचे थेट प्रत्यक्ष पळयले. फिजीचे प्रधानमंत्री सितेनी राबुका हांणी शांततायेच्या महासागराचे आपले स्वप्न मांडले, जातूंत संघर्ष आनी जबरदस्तीपासून मुक्त पॅसिफीक प्रदेशाचेर भर दिलो. तांणी अधोरेखित केलें की हें स्वप्न संवाद आनी सहमतीन मार्गदर्शीक आसूंक जाय आनी सहकार्य आनी आंतरराष्ट्रीय कायद्याचे आदारान रुजिल्ले आसूंक जाय. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी प्रादेशीक खबरां विभागावरवी आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आयुर्वेद दीस फुडल्या म्हयन्याच्या 23 तारखेक मनयतले. आयुर्वेद दीस मनोवपाक पयलेच फावट एक निश्चित तारीख थारायल्या. केंद्रीय आयुर्वेद राज्यमंत्री प्रतापराव जाधव हांणी म्हणले की आयुर्वेद ही फक्त भलायकी सेवा प्रणाली न्हय तर ती व्यक्ती आणि पर्यावरण हांच्या मधल्या सुसंवादाच्या तत्वाचेर आधारित जीवनाचे विज्ञान असा. जाधव हांणी म्हणले की 23 सप्टेंबर हो दीस आयुर्वेद दीस म्हणून घोषित करून भारतान आयुर्वेदाक एक महत्वाची ओळख दिली. आयुर्वेद मंत्रालयान सांगले की 9व्या आयुर्वेद दिसाच्या उत्सवान जागरूकता मोहीम, युवा सहभाग कार्यक्रम, कल्याण सल्ला मसलत आणि मंत्रालय आणि त्यांच्या संस्थांवरवी आंतरराष्ट्रीय सहकार्य आस्पावतली. हांच्या आधी आयुर्वेद दीस धन्वंतरी जयंतीक मनयताले. भारत आणि दक्षिण आफ्रिकान शेतीवेल्या संयुक्त कार्यगटाची 5वी बसका आभासी पद्धतीन केली. दोन्ही वटांनी कृषी आणि संलग्न क्षेत्रातलं द्विपक्षीय सहकार्य आणि दृढ करपाक एक महत्वाचं पावणं म्हणून बसकेचे महत्व अधोरेखित केले. चर्चेच्या प्रमुख क्षेत्रांमध्ये ज्ञानाची देवाणघेवाण, संयुक्त संशोधन उपक्रम, क्षमता निर्माण आणि बाजारपेठ प्रवासाचे मुद्दे आस्पावित आशिले. चर्चे मजगती दोन्ही वटांनी भारतीय कृषी संशोधन परिषद आणि दक्षिण आफ्रिकेच्या कृषी संशोधन परिषदमधलं सहकार्य अधिक दृढ करपाच्या संधीचो सोध घेतलो. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हांणी गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येक देशांतल्या जनतेक शुभेच्छा दिल्यात. सोशल मीडिया पोस्टात बिर्ला हांणी प्रथम पूजनीय देवता आणि सगळ्या सिद्धींचो दाता गणपती बाप्पा हांची प्रार्थना केली आणि सगळ्यांच्या जिवितांत शुभ आणि समृद्धी येवपाक तांचे आशीर्वाद मागले. तांणी देशाक विकासाच्या मार्गात स्थिरपणान प्रगती करपाक आशीर्वाद दिवपाची प्रार्थनाय केली. गोयचे राज्यपाल पी अशोक गजपती राजू आणि मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी लोकांक शुभेच्छा दिल्या. भारतीय हवामान खात्यान आयज सांगला की फुडले 4 ते 5 दीस देशाच्या वायव्य, मध्य आणि पूर्व भागात घोग्यांनी पाऊस सुरू उरतलो. छत्तीसगड, महाराष्ट्र, ओडिशा काय सुवातींनी दडकांनी ते अतिदडकांनी पाऊस पडू येता असं त्यांनी सांगला. उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, आंध्र प्रदेश, राजस्थान, गुजरात, हरियाणा, पंजाब, दिल्ली, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, लडाख, गिलगित, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, कर्नाटक, केरळ, माही, कोंकण आणि गोयात घोग्यांनी पाऊस पडू येता असं सांगला. नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, सिक्कीम, तमिळनाडू, पुडुचेरी, करायकल, तेलंगण आणि विदर्भ हांगाय फुडल्या 5 दिसांत अशीच हवामानाची परिस्थिती उरपाची शक्यताय असा. कझाकस्तानातल्या शामकोटान झाल्या 16व्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय ओलंपियन सिफत कौर समरान बायलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले. आता परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. भारताच्या मेक इन इंडिया प्रवासान एक नवो अध्याय जोडटा असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बिरेस्तार सावन जपान आणि चीनच्या अधिकृत दौऱ्यार वतले. फिजीचे प्रधानमंत्री सिटेनी लिगामामादा राबुका हांणी नवी दिल्लीत युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या मुख्य कार्यालयाक भेट दिली. भारत आणि दक्षिण आफ्रिकान शेतीवेल्या संयुक्त कार्यगटाची 5वी बसका आभासी पद्धतीन केली. आयज देशभरात गणेश चतुर्थीची परब व्हडा उमेदीन आणि भक्तीभावान मनयतात. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. मुखावेळ राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयज सांजे 6:30 आयकूंक मेळटले. नमस्कार.
भारतीन सुरू केला आपलो नवो OTT प्लॅटफॉर्म वेव्स.
वेव्स
हातून तुमका विनामूल्य मेळटात
मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स.